आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. कोळसो मंत्रालय आज नवी दिल्लीन वेपारी कोळसो खणीच्या लिलावाचो 12वो टप्पो करतले सुरू. संसदेन बँकींग कायदे विधेयक केले संमत. नामांकीत व्यक्ती खातीरचो पर्याय एका वेल्यान 4 मेरेन वाडयलो. कॉर्पोरेट वेव्हार मंत्रालय एमसीए आज प्रधानमंत्री इंटर्नशीप येवजणेच्या उमेदवारांक व्हर्च्युअल ओपन हाऊस घडोवन हाडटले. देशांतल्या प्रत्येक जिल्ह्यात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र उघडटले असे राष्ट्रीय महिला आयोगान म्हळा. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 आज सांजवेळा जातलो समारोप. आता पुराय खबरो. कोळसो मंत्रालय आज नवी दिल्लीन वेपारी कोळसो खणीच्या लिलावाचो 12वो टप्पो सुरू करतले. लिलावा खातीर उक्त्यो केल्ल्यो खणी मदीं 13 कोळसो खणी पुरायपणान उत्खनन केल्ल्यो आसात जाल्यार 80% उत्खनन केल्ल्यो 12 खणी आसात, जाका लागून तात्काळ आनी फुडाराच्या दोनूय उदरगती खातीर संद मेळटा. वेवसायीक कोळसो खणीच्या लिलावाच्या 12व्या टप्प्याक देशांतर्गत आनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचो उत्तम प्रतिसाद मेळपाची अपेक्षा आसा, जाका लागून उर्जा आनी उद्देगीक विकासान स्वयंपूर्णते खातीर भारताची वचनबद्धताय आनिकूय घटमूट जातली. संसदेन बँकींग कायदे दुरुस्ती विधेयक 2024 संमीत केला. ताका काल राज्यसभेन मान्यताय मेळ्ळी. लोकसभेन हे विधेयक पयलींच संमत केला. या विधेयकान भारतीय रिझर्व्ह बँक कायदो 1934, बँकींग नियमन कायदो 1949, भारतीय राज्य बँक कायदो 1955, बँकींग कंपनी उपक्रमाचे संपादन आनी हस्तांतरण कायदो 1970 आनी बँकींग कंपनी उपक्रमाचे संपादन आनी हस्तांतरण कायदो 1980 हातून दुरुस्ती करपाची तरतूद आसा. या विधेयकाचो उद्देश बँक खात्यान नामांकीत व्यक्ती खातीर पर्यायाची संख्या सध्याच्या 1 वरून 4 करप हो आसा. देशान बँकींग क्षेत्र घटमूट करपा खातीर सरकारान जायत्यो सुदारणा केल्यात अशें अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगलें. कॉर्पोरेट वेव्हार मंत्रालय एमसीए आज प्रधानमंत्री इंटर्नशीप येवजणेच्या उमेदवारांक व्हर्च्युअल ओपन हाऊस घडोवन हाडटले. एमसीएचे वरिष्ठ अधिकारी धोरण आनी प्रक्रियात्मक बाबी खातीर प्रकल्प व्यवस्थापन पथक आनी तांत्रिक तज्ञांचो आसपाव आशिल्ले तज्ञांचे एक पॅनल अर्जदारांच्या प्रश्नाच्यो जापो दितले. सप्तकी जावपी हे इन हाऊस अर्ज प्रक्रियेन वांटो घेवपी उमेदवारां खातीर म्हत्वाचो उपक्रम काम करतात. राष्ट्रीय महिला आयोग म्हळ्यार एनसीडब्ल्यून देशांतल्या दरेक जिल्ह्यात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र उघडटले असे म्हळा. पाटणान मिडियाकडे उलयतना एनसीडब्ल्यूचे अध्यक्ष विजय रातकर हांणी सांगले, आंतरराष्ट्रीय बायलां दिसा सुरू केल्ले आयोगाचो हो नवो उपक्रम. आतां मेरेन 11 जिल्ह्यांनी अशी 23 केंद्रां उक्ती जाल्यात अशें तांणी सांगले. अध्यक्षांनी सांगले, सरकारी जाग्याचेर ही समुपदेशन केंद्रां उक्ती जातली आनी जिल्हो वा नगरपालिका संस्थाच्या देखरेखी खाला ती चलयतले. ही विवाहपूर्व केंद्रां लग्न करपी जोडप्यांक मदत करतली अशें राठकर हांणी म्हळें. बिहारांतल्या एनडीए खासदारांनी काल दिल्लीन भाजप खासदार संजय जयस्वाल हांच्या निवासस्थानार रातच्या जेवणा वेळार बसका घेतली. या बसकेन भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, जनता दल युनायटेड लोजपा रामविलास, हिंदुस्थान आवाम मोर्चा, सेक्युलर आनी राष्ट्रीय लोक मोर्चा हांचे वरिष्ठ फुडारी तशेंच बिहारांतले भाजपचे खासदार हाजीर आशिल्ले. अंदू वर्साच्या अखेरेक बिहारांत जावपा आशिल्ल्या विधानसभा वेंचणुके आदी आघाडींतल्या भागीदारां मदीं समन्वय आनीक सुदारप हो ह्या बसकेचो हेत आशिल्लो. उपरांत सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान केंद्रीय मंत्री चिराग पासवान हांणी सांगले, येता त्या बिहार विधानसभा वेंचणुके खातीर रणनितीचेर बसके वेळार चर्चा जाली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हांणी काल नवी दिल्लीन पक्षाच्या सरचिटणीसा कडेन बसका घेतली. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, तरुण चूक, अरुण सिंग आनी हेर ह्या बसकेक हाजीर आशिल्ले. गोयचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांणी काल नवी दिल्लीन संसदेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेवन गोयांतल्या राजकीय घडामोडी आनी उदरगतीच्या कामाविशी भासाभास केली. गोयांक केंद्र सरकाराचे पुराय सहकार्य मेळटले अशें आश्वासन प्रधानमंत्री मोदी हांणी दिल्ल्याचे नायक हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आनी डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्स 2025 चॅलेंजांत वांटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज. नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाडयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीतामधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारिक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चढ माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
संरक्षण संशोधन आणि उदरगत संघटना DRDO आणि भारतीय नौदलान काल ओडिसाच्या चंदीपूर हंगाच्या एकत्रित चाचणी रेंजांतल्यान स्वदेशी रित्या विकसित केल्या व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सर्फेस टू एअर मिसाईलची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी एक भूमी आधारित व्हर्टिकल लॉन्चर वरवीं सामक्या लागीच्यान आणि उणे उंचायेचेर आशिल्ल्या हायस्पीड हवाई लक्ष्याचेर निशाणो साधून केली. हाका लागून क्षेपणास्त्र प्रणालीची लागीच्यान कमी उंचायेचेर मारो करपाची क्षमता स्थापित झाली. गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी काल विधानसभेन छेगीत 7वे फावट अर्थसंकल्प सादर केलो. मुखेलमंत्र्यांनी काल सुमार 27,993 कोटीचो अर्थसंकल्प सादर केलो. फाटल्या वर्षाच्या तुळेन तो 13.27% चड आसा. हिंदी कविता सादर करून मुखेलमंत्र्यांनी कोकणीतल्यान या अर्थसंकल्पीय भाषणाक सुरुवात केली.
Rise to present the annual financial statement for the year 25-26. मला समर्पित तन समर्पित और या जीवन समर्पित चाहता हूँ देश की धरती तुझे कुछ और भी दे. विकसित भारत 2047 दिशेन वाटचाल करपी भारत देशाच्या हवेसा बळगे दिवपी गोय राज्याच्या फुडाराचो वेग घेवपी अर्थसंकल्प सादर करताना मला खूप खोस भोगता.
केंद्र सरकाराच्या फॅक्ट चेक युनिटान फाटल्या 3 वर्सान 1,500 परस चड फेक न्यूज उक्ताडार हाडल्या. लोकसभेत एका प्रश्नाक दिल्या लेखी जापेन माहिती आणि प्रसारण मंत्री आश्विनी वैष्णव हांणी सांगले 72,000 परस चड प्रश्न आयल्यात. तांणी सांगले प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचो फॅक्ट चेक युनिट फॅक्ट चेक केल्ली आणि सारखी माहिती आपल्या सोशल मीडिया चॅनलाचेर घालता. सरकारा संबंधित फेक न्यूज आणि चुकीच्या माहितीचं प्रसार आडावपाच्या हेतान 2019 वर्सा फॅक्ट चेक युनिट स्थापन केल्लो असे त्यांनी म्हणले. वैष्णव हांणी माहिती दिली की लोक सरकाराकडे संबंधित बातम्याबाबत त्यांच्यो तक्रारी आणि तथ्य तपासणी विनंती व्हॉट्सअप हॉटलाईन 8799711259 आणि PIB फॅक्ट चेक युनिटच्या संकेतस्थळावरवी धाडूंक शकतात. भारतीय हवामान खात्यान IMD आज जम्मू काश्मीरात उटंगराचा पाऊस आणि बर्फवृष्टीचा अदमास उक्तायला. तसेच आज हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि पंजाबातल्या काही वाठारांनी गडगडाटासहित व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय असा. आज लडाख गिलगित बाल्तिस्तान मुजफ्फराबाद केरला माहे तामिळनाडू पुडुचेरी आणि कारायकलान हलको ते मध्यम पाऊस पडपाची शक्यताय असा. फाल्या आणि शेनवारा दीस अरुणाचल प्रदेशात उटंगराचा पाऊस पडपाचा अदमास IMD उक्तायला. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 समारोप आज सांजवेळा भव्य सुवाळ्यान जातलो. हाचे आयोजन भारतीय खेळा प्राधिकरण करतले आणि तात युवा व्यवहार आणि खेळा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे वाटो घेतली. खेलो इंडिया मिशनाच्या खाला मुखेल उपक्रम पॅरा गेम्सान प्रतिभावान खेळगड्यांक आपली कुशळताय दाखोवपा खातीर एक महत्वाचा मंच दिला. IPL T20 क्रिकेट सर्तीन काल राती गुवाहाटीन झाल्या खेळात कोलकाता नाईट रायडर्स राजस्थान रॉयल्स पंगडाक 8 गड्यांनी हरयले. आज हैदराबादात सनरायझर्स हैदराबाद लखनौ सुपर जायंट्स आड खेळ जातलो. हो खेळ सांजे 7:30 सुरू जातलो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. कोळसो मंत्रालय आज नवी दिल्लीन वेपारी कोळसो खणीच्या लिलावाचो 12वा टप्पो करतले सुरू. संसदेन बँकिंग कायदे विधेयक केले संमत. नामांकित व्यक्ती खातीरचो पर्याय एका वेल्यान 4 मेरेन वाढयलो. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय MCA आज प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेच्या उमेदवारांक व्हर्च्युअल ओपन हाऊस घडवून हाडटले. देशांतल्या प्रत्येक जिल्ह्यात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र उघडतले असे राष्ट्रीय महिला आयोगान म्हणला. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 आज सांजवेळा जातलो समारोप. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजवेळा 6:30.